आकाशवाणी मुंबई। राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। घरगुती एलपीजी सिलेंडर 60 रुपयांनी तर व्यावसायिक सिलेंडर 115 रुपयांनी महाग। देशात इंधन तुटवडा नसल्याचं पेट्रोलियम कंपन्यांचं स्पष्टीकरण। पश्चिम बंगाल दौऱ्यात राजशिष्टाचाराचं उल्लंघन झाल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून नाराजी व्यक्त। सर्व प्रकारच्या पात्र संस्थांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ दिला जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। हैदराबादमध्ये 130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण। आणि इतर आखाती देशांवर हल्ले केल्याबद्दल इराणच्या अध्यक्षांकडून माफी। अमेरिकेसमोर शरणागतीला मात्र सपशेल नकार। घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत 60 रुपयांनी वाढ झाली आहे। दरवाढीनंतर आता एका सिलेंडरची किंमत दिल्लीमध्ये 913 रुपये, मुंबईत 912.50 रुपये, कोलकाता इथं 939 रुपये आणि चेन्नईमध्ये 928.50 रुपये इतकी झाली आहे। व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत देखील 115 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जलवाहतूक बंद झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यात खंड पडल्याचा समाजमाध्यमावर प्रसूत झालेल्या बातम्या पूर्णपणे निराधार असून भारताकडे पुरेसे इंधन साठे आणि पर्यायी पुरवठा स्रोत आहेत असं हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीनं स्पष्ट केलं आहे। इंधन पुरवठ्यामधला व्यत्यय किंवा तुटवडा या बातम्या दिशाभूल करणाऱ्या असून नागरिकांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये तसंच पेट्रोल पंपांवर गर्दी करू नये असं कंपनीनं ट्विट करून सांगितलं आहे। पश्चिम बंगालच्या दौऱ्यामध्ये राज्य सरकारनं राजशिष्टाचाराचं पालन केलं नाही अशी नाराजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली आहे। नव्या आंतरराष्ट्रीय संथाळी परिषदेसाठी आज राष्ट्रपती सिलीगुडू इथं गेल्या होत्या। राजशिष्टाचारानुसार विमानतळावर राष्ट्रपतींचं स्वागत मुख्यमंत्री करतात, मात्र बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या कोलकात्यात मतदार याद्यांमधून कथितरित्या नाव वगळल्याच्या निषेधात धरणं आंदोलन करत आहेत। त्या किंवा राज्याचे इतर कोणी मंत्री देखील विमानतळावर उपस्थित नव्हते। राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाचं स्थळ बिघानगर या सोयीच्या ठिकाणाहून गोशियापूरला हलवलं। अनेक आदिवासींना कार्यक्रमाला जाण्यापासून रोखण्यात आलं असंही राष्ट्रपतींनी कार्यक्रमानंतरच्या अनौपचारिक संवादात नमूद केलं।
लेकिन मैं भी बंगाल का ही बेटी हूँ। बंगाल में बहुत क्यों आने ही नहीं देते। ममता दी जी मेरे बहन भी है, छोटे बहन है, पता नहीं मुझे कोई गुस्सा किए होंगे इसीलिए वहां जाके प्रोग्राम करा। कोई बात नहीं, कोई गिला नहीं, कोई शिकवा नहीं, लेकिन वो भी आवाज रहे, आप लोग ठीक रहे, थैंक यू।
पश्चिम बंगालमधल्या तृणमूल काँग्रेस सरकारनं सर्व हद्द ओलांडले आहेत अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे। राष्ट्रपती या सर्व प्रकाराच्या राजकारणापेक्षा वेगळ्या आहेत आणि त्यांचा मान सन्मान नेहमीच राखला गेला पाहिजे। या प्रकारामुळे आदिवासींचाही अपमान झाल्याचं प्रधानमंत्री म्हणाले। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह इतरही अनेक नेत्यांनी या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे। आम्ही राष्ट्रपतींचा आदर करतो, मात्र निवडणुकांच्या काळात भाजपाच्या सांगण्यावरून राजकारण करू नका असं आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपतींना केलं आहे। निवडणुकांच्या काळात आल्यामुळे राष्ट्रपतींच्या दौऱ्यात सहभागी होता आलं नाही। पश्चिम बंगालमध्ये आदिवासींच्या कल्याणासाठी विविध उपक्रम सुरू असल्याची माहिती बॅनर्जी यांनी दिली। लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांच्याविरोधातल्या अविश्वास प्रस्तावावर येत्या सोमवारी चर्चा होणार आहे। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा येत्या सोमवार 9 मार्चपासून सुरू होत असून त्याच दिवशी या ठरावावर चर्चा अपेक्षित आहे। काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षानं 9 आणि 10 मार्च रोजी सर्व सदस्यांना सभागृहात उपस्थित राहण्याचा व्हीप जारी केला आहे। अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात विरोधी पक्षांनी लोकसभा सचिवालयाकडे हा अविश्वास ठराव दाखल केला होता। या ठरावावर 118 खासदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत। काँग्रेसचे खासदार मोहम्मद जावेद, के सुरेश आणि मल्लिकार्जुन खरगे हा प्रस्ताव मांडणार आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज बिर्ला यांच्या कर्तृत्वाचं कौतुक केलं आहे। संसदेचं कामकाज ते अतिशय योग्य पद्धतीनं चालवतात। सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंचा त्यांच्याकडून आदर होतो असं प्रधानमंत्री म्हणाले। राजस्थानमधल्या कोटा इथल्या विमानतळाच्या पायाभरणी समारंभादरम्यान त्यांनी व्हिडिओद्वारे हा संदेश दिला आहे। राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर झालेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना कर्ज देण्यासाठी पात्र अशा कोणत्याही संस्थेकडून घेतलेल्या कर्जासाठी लागू राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे। नागपूरमध्ये ते वार्ताहरांशी बोलत होते. शेतकऱ्यांची 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत राहिलेली 2 लाख रुपयेपर्यंतची कर्ज माफ करण्याच्या दृष्टीनं काल अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. ही कर्जमाफी बँकेला नसून शेतकऱ्यांना आहे, त्यामुळे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा याकरता अंमलबजावणीची कार्यपद्धती तयार करण्यात येत आहे, असं ते म्हणाले.
कुठलीही बँक असो, ज्यांना पीक कर्ज द्यायचा अधिकार आहे अशा कोणीही दिलेलं पीक कर्ज हे आम्ही त्या ठिकाणी माफ करणार आहोत. केवळ आमचा प्रयत्न हा आहे माफी शेतकऱ्याला द्यायची आहे, बँकेला नाही. त्यामुळे शेतकऱ्याला फायदा झाला पाहिजे याकरता त्याच्यावर आम्ही वर्किंग करतो आहोत. एवढंच सांगतो, जुन्या कुठल्याही कर्जमाफीपेक्षा चांगली ही कर्जमाफी असेल.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पदाचा राजीनामा दिल्यावर नव्या सरकारमध्ये त्यांचे पुत्र निशांत उपमुख्यमंत्री होतील. जदयूचे आमदार आणि नितीश कुमार यांचे निकटवर्ती हरिनारायण सिंग यांनी आज पाटण्यात सांगितलं की पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीत एकमतानं हा निर्णय झाला. निशांत उद्या औपचारिकरित्या संयुक्त जनता दलाचे सदस्य होतील असं त्यांनी सांगितलं. नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय भारतीय जनता पार्टी घेईल, असं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. हैदराबादमध्ये आज 130 माओवाद्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांच्यासमोर आत्मसमर्पण केलं. या पथकांनी AK-47 रायफलींसह 124 बंदुका आणि 5,200 जिवंत काडतुसं पोलिसांकडे जमा केल्याचं पोलीस महासंचालक बी शिवधर रेड्डी यांनी सांगितलं. आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांपैकी 125 छत्तीसगडमधले, 4 तेलंगणातले तर 1 आंध्र प्रदेशातला आहे. सध्या भूमिगत असलेला गणपती आणि त्याच्या सहकाऱ्यांनीही शरणागती पत्करून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावं आणि तेलंगणाच्या पुनर्बांधणी प्रक्रियेत भागीदाराची भूमिका निभावावी, असं आवाहन रेड्डी यांनी केलं. हरियाणा राज्यातल्या जिंद जिल्ह्यात आज गुलाल उत्पादन करणाऱ्या कारखान्यात लागलेल्या आगीत 4 महिला कामगारांचा मृत्यू झाला तर किमान 11 जण जखमी झाले आहेत. कारखान्याच्या प्रवेशद्वारावर आग लागली आणि त्यानंतर कारखान्यात धूर पसरला. त्यावेळी काही कामगारांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी कारखान्याच्या छतावरून उड्या मारल्या. नेपाळच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करत असून या पक्षाचे उमेदवार आणि प्रधानमंत्रीपदाचे दावेदार बलेंद्र शाह यांनी नेपाळचे प्रधानमंत्रीपद 4 वेळा भूषवलेल्या KP शर्मा ओली यांचा मोठा मताधिक्याने पराभव केला आहे. दरम्यान नेपाळची जनता आणि सरकारनं यशस्वी आणि शांततापूर्ण वातावरणात निवडणुका पार पाडल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. आखाती देशांमध्ये आपली ड्रोन आणि क्षेपणास्त्र डागल्याबद्दल इराणचे राष्ट्रपती मझूद पेसेशकियान यांनी त्या देशांची माफी मागितली आहे. पेझेशकियान यांचा हा व्हिडिओ संदेश जारी होण्यापूर्वी काही तास आधी इराणनं क्षेपणास्त्र आणि ड्रोनचे हल्ले केल्यानं दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होणाऱ्या उड्डाणांचं वेळापत्रक विस्कळीत झालं. यासोबतच इराणनं सौदीमधल्या एका मोठ्या तेल प्रकल्पालाही लक्ष्य केलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची शरणागती पत्करण्याची केलेली मागणी आपण फेटाळत असल्याचंही पेझेशकियान यांनी या व्हिडिओ संदेशातून स्पष्ट केलं. दरम्यान पेझेशकियान यांच्या संदेशानंतर लगेचच ट्रम्प यांनीही या युद्धात इराणच्या आणखी अधिकाऱ्यांना लक्ष्य केलं जाईल असा इशारा समाजमाध्यमावरून दिला. अमेरिकी सरकारनं इस्रायलला 15 कोटी 10 लाख अमेरिकी डॉलर्सच्या शस्त्रास्त्र विक्री प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेशकियान यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. या चर्चेत पुतीन यांनी इराणचे सर्वोच्च नेते, वरिष्ठ अधिकारी आणि सध्या सुरू असलेल्या संघर्षात मारल्या गेलेल्या नागरिकांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केल्याचं रशियाच्या निवेदनात म्हटलं आहे. हा संघर्ष तात्काळ थांबावा आणि त्यासाठी राजनैतिक तोडगा काढला जावा ही रशियाची भूमिकाही त्यांनी चर्चेत मांडली. T20 क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात उद्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. आतापर्यंत कोणत्याही संघानं सलग 2 विजेतेपद जिंकलेलं नाही. ठळक बातम्या पुन्हा एकदा. घरगुती LPG सिलेंडर 60 रुपयांनी तर व्यावसायिक सिलेंडर 115 रुपयांनी महाग. देशात इंधन तुटवडा नसल्याचं पेट्रोलियम कंपन्यांचं स्पष्टीकरण. पश्चिम बंगाल दौऱ्यात राजशिष्टाचारांचं उल्लंघन झाल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून नाराजी व्यक्त. सर्व प्रकारच्या पात्र संस्थांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ दिला जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. हैदराबादमध्ये 130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण. आणि इतर आखाती देशांवर हल्ले केल्याबद्दल इराणच्या अध्यक्षांकडून माफी अमेरिकेसमोर शरणागतीला मात्र सपशेल नकार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.